सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पे
लाइट्स कैमरा एक्शन
इन द स्पॉटलाइट।
नमस्कार, मैं महेश मांजरेकर, तुम्हें ऐकता है लाइट्स कैमरा एक्शन, कलाकार श्रुती बरोर।
एक्शन।
कोणती गोष्ट शाळेमध्ये विसरायचात किंवा विसरलात?
जेवणाचे डबे खूप विसरले, रोज घरी शिवाय पडायच्या, कारण त्यावेळेला ते पितळेचे डबे असायचे, त्यासारखे प्लॅस्टिकचे नसायचे, आणि ते खूप खरवलेत डबे, आणि ह्याचा मला भयंकर त्रास। एकदा तसं मला दिसत होतं क्लासरूममध्ये, मी मला शाळा संपली आणि आम्ही शाळेनंतर पण खेळायचो, एकदा असं चालू मला लक्षात आलं पण डबा विसरलो। मी आलो धावत तिकून ग्राउंडवर आणि बघितलं की ते माझ्या बेंचच्या असं माझ्या खाली त्या जागेत तो डबा होता। तर काय करू, तुम्ही ती खिडकी, एक खिडकी उघडी पण होती, पण मी म्हटलं धावत आपण आतमध्ये गेलो कोणतरी बघेल, म्हणजे माझाच डबा काढायला जाणार होतो ना, नाही गेलो। आणि मग तो डबा गेला दुसऱ्याशी, पडली परत घरी।
ओके, आणि कधी कोणत्या गोष्टीसाठी तुम्हाला पनिशमेंट झाली आहे की जी तुमच्या लक्षात राहिली?
इतक्या झाल्या की एक लक्षात ठेवता येत नाही, खूप पनिशमेंट झाले।
शाळेत नाही जायचं यासाठी कधी तुम्ही कोणते बहाने बनवले होते का?
हो बनवले होते, रेग्युलर पोटात दुखतं, त्याशिवाय दुसरं कारण नसताना बाथरूमला उगाच जायचं 3-3, 4-4 वेळा, काही झालेलं नसायचं, दॅट इज द बेस्ट कारण।
कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही हट्ट केला होता लहानपणी आणि जी तुम्हाला खूप उशिराने मिळाली त्यानंतर?
नाही, मी कधीच हट्ट केला नाही, कारण काय झालं, एका स्टेजला माय फादर स्टार्टेड ड्रिंकिंग टू मच, त्यामुळे इट बिकेम अ बिग प्रॉब्लेम इन द हाऊस, त्यामुळे हट्ट करण्याची परिस्थितीत नव्हती।
तुम्हाला तुमची पहिली सायकल तुम्ही कधी घेतली की घेतली की नाही?
माझी सायकल होती घरी, समजा चांगली सायकल होती, आय शुड लव्ह टू सायकल, एवढं मला माहिती आहे।
आणि कोणता असा विषय होता ज्यात एक्झामच्या वेळेस हमखास पोट दुखायचं?
आय हॅव टू हेट हिस्ट्री ज्योग्राफी अँड सिविक्स, हे विषय हे मला वाटतं याची परीक्षा घेणं म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे। तुला आवडते हिस्ट्री ज्योग्राफी?
मी रट्टा मार स्टुडंट होते, मला अजिबात काही घेणं देणं नसायचं, मला फक्त मार्क्स हा पास होते ना बस।
ज्यांनी हिस्ट्री हा सब्जेक्ट परीक्षेला लावला त्यांना रट्टा मारला पाहिजे पाठीते पहिला।
मला शाळा खूप आवडायची, आवडायचा नाही तो अभ्यास।
मी तेच म्हटलं ना, हिस्ट्री तुम्ही छान शिकवली असते, परीक्षा नसती तर लोकांनी खूप आवडीने शिकली असते हिस्ट्री।
बरं, आणि पूर्वी असं खूप आधीच ठरवायचे की तुझा मुलगा म्हणजे माझा जावई होणार वगैरे, आणि असं असं नातेवाईक किंवा असं कोणी शेजारचं वगैरे असलं की असं हमखास व्हायचं। तुमच्याकडे बघून कोणी असं कधी काही तुमच्या आईला म्हटलं होतं का?
नाही बाबा, माझी मम्मी लहानपणी खूप द्वाड होतो, त्यामुळे असं म्हणायचा चान्सच नव्हता कधी कोणाला, म्हणजे हा नकोच घरात असं म्हणाले असतील तर कधी जायला, पण बाकी असं नाही, आय डोंट नो।
लहानपणी कुठला कॉम्प्लेक्स होता का की अरे आता हे मला नाही जमत?
नाही जमत हे मला कधीच वाटलं नाही, म्हणजे मी ते कधीच मानलं नाही कसं नाही जमत, असं माझं एक ॲटिट्यूड होती। कॉम्प्लेक्स होता कारण परिस्थिती घरची वाईट, त्यामुळे यु नो एक बाहेर जाताना थोडासा कॉम्प्लेक्स यायचा, वेन पीपल इज टू यु नो वेन देज टू बी वेल टू डू पीपल, त्यांच्यावर जाताना कॉम्प्लेक्स यायचं, पण बाकी काही भीती कशाचीच नव्हती मला।
आहे ना एकदम भारदस्त आवाज, पण या भारदस्त पर्सनॅलिटीने आयुष्यात पहिल्यांदा फोर व्हीलर कधी चालवली आणि ही फोर व्हीलर चालवायला ते शिकले सुद्धा कसे, हे करणार तुम्हाला एक्सक्लुसिव्हली ऑन लाईट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत। मला समुद्राकडे बघून बरेच वेळेस भीती वाटते बुडायची, तुम्हाला अशी कोणती कधी भीती वाटायची?
घाबरलो नाही कधी की हे गोष्ट जमणार नाही, हे कोणी मला सांगितलं त्याचा मला राग यायचा, मग कशी जमणार नाही मग बघूया। कोणीच नाही, मी गाडी पण अशीच शिकलो, मला कोणी एक आमच्या कॉलनीत एक अशीच गाडी येऊन पडली, लोकांना वाटलं चोरीची, म्हणून लोक चालवायला लागली, ती रोज चालवायची ती।
फोर व्हीलर टू व्हीलर?
फोर व्हीलर, आमचा मित्र त्यालाही येत होती चालवता, मग फिरायचो त्या गाडीने आम्ही। मग एक दिवस मी त्याला म्हटलं मी मला देणं चालवायला, तर म्हणणार नाही तुला येत नाही, म्हटलं मग तू म्हटलं गाडी तुझी नाही, तुझा काय प्रॉब्लेम आहे? मग तो म्हणला मग बाकी सगळी मुलं पळाली गाडीत, आम्ही नाही बसणार, म्हणलं ठीक आहे। मग मी तसंच चालवली आणि तसंच शिकलो, येत नाही ऐकायची सवय नाही, मी पोहायला तसंच शिकलो, मी गाडी ड्रायव्हर तर करतो, मी कुठे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला गेलो नाही।
पण एखादी लहानपणी जशी कुठली तरी जखम जी आपल्या अंगावर कायमची राहते, मग कुठली तरी टाके कुठेतरी ढोपरच फोडलेलं असतं, तुमचं असं कधी काय झालं, कोणती एक जखम तुम्ही आता यु नो तुमच्या बॉडीवर
आहे? जखमा खूपच आहेत, पण आईने मारले त्या जखमा, त्यामुळे काही फार हे नाही, इथं मला काठीन चोपलेलं तिने, मला त्याचं थोडंसं पायाची ते फाटलेली ती काठी लागलेली, थोडीशी तीच घाबरलेली, तिची मोठी स्टोरी आहे ती, त्याच्यासाठी आपल्याला 3 एपिसोड करायला लागतील। आय वॉज फ्युरियस लिविड, म्हणजे आज मी आठवून आठवून मला असं वाटतं की माझा काही फॉल्ट नव्हता त्यावेळेला, पण ठीक आहे, बट दॅट इज आयडियाज मारले, त्यामुळे काही टेन्शन नाही, बाकी कोणी दुसऱ्या मित्रामित्रांनी मारलं असं मी अजूनही ठेवला असतो तसा राग।
कधीही न ऐकलेले किस्से, आणि यानंतर सुद्धा तुम्हाला कळणार आहे की महेश मांजरेकर यांनी आयुष्यात कोणत्या कोणत्या प्रकारचे जॉब्स केले आणि अनेक बिझनेस सुद्धा केले, कळेल तुम्हाला थोड्याच वेळात माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत ऑन लाईट्स कॅमेरा ऍक्शन।
लहानपणी तुम्हाला काय बनायचं होतं?
जसं लाईफ वॉज टेकिंग अस यू आर डुईंग वॉट एव्हर यू वॉन्ट टू. क्रिकेट खेळायला आवडायचं, क्रिकेट येस डेफिनेटली वाटत होतं, पण तरी एक इम्पेशन्स होता. आणि मला आचरेकर सर म्हणाले मी किमान तुला मुंबईला तरी खेळवीन, पण मला बॅटिंग आवडायची, त्यामुळे हेडस्ट्रॉंग होतो आणि ते बॅटिंग द्यायचं नाही, आय लेफ्ट क्रिकेट. त्यामुळे काय करायचं पुढे, म्हणजे असं मी असं विचार केला की मग आपण एक टेम्पो घेऊया का विकत, ट्रान्सपोर्टचा बिझनेस सुरू करू, असं खूप काय काय विचारायचं. थाउजंड थॉट्स. बँकेत नोकरी केली मी, मी एन आय बी एममध्ये बँक एंट्रन्स एक्झामचे पेपर तपासले, मी हापसे बनवले आहेत गावात जाऊन. आय हॅव डन लॉट ऑफ थिंग्स. त्यामुळे मला काही
कोणता बिझनेस ट्राय केला होता त्यावेळेस?
केला की आमचा होता तो क्लिअरिंग फॉरवर्डिंग ट्राय केला, पण त्यावेळेला माझी गर्लफ्रेंड होती ना, तिला बिझनेस आवडत नाही, त्यांना नोकरीची सिक्युरिटी हवी होती. कॅथलिक होती आणि कॅथलिक लोकांना ते असतं, त्यांना थोडीशी ना सिक्युरिटी हवी असते. इट्स अ व्हेरी नाईस कम्युनिटी, ते जास्त कोणाला डोक्याला ताप नसतो. त्यामुळे मग बिझनेस सोडून मी बँकेत नोकरी केली. 6 महिने नोकरी केली आणि नंतर असा विचार केला की बाबा हे आपल्याला जमणार नाही, ह्यांनी मला वेळ लागेल, तर मी नोकरीही सोडली आणि छोकरीही सोडली.
आयुष्यात पहिला क्रश, पहिली मुलगी कशी आली, तिला प्रपोज केलं का?
नाही, त्यावेळेला तसं नव्हतं. आजकालच्या मुलांना खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत, ह्याचा वाढदिवस त्याचा वाढदिवस, ओव्हर नाईट स्टे, फोर नाईट स्टे. आम्हाला भेंडी पुरुषांबरोबर मित्रांबरोबर ओव्हर नाईट स्टे द्यायची नाही, मुलींबरोबर कोण देणार. आजकाल जरा जी सोसायटी थोडीशी अकॉमोडेटिंग झाली आहे आणि त्यावेळेला तसं नव्हतं. आणि क्रश बीच ठीक आहे, तिथपर्यंतच होतं, भेटणं पण नाही द गर्ल यू लाईक, पण चिठ्ठ्या बिठ्ठ्या एक्सचेंज व्हायच्या. पण विचार विश्वास तरी तसं बरं, लिहायचं काय, लिहायचं आपल्याला काय माहिती नसायचं. हल्ली काही लेटर लिहायची गरज नाही, तुम्ही पटकन एक मेसेज टाईप करू शकता, व्हॉट्सअप आहे, व्हॉट्सअप आहे, बरं घरी ते लेटर पटकन जाण्याची भीती नाही, ते इरेजच करा वाचून.
थँक्यू सो मच सूरज, वैभव, आव्या, विकी, स्नेहल, राम आणि ज्योती, कारण ह्या सगळ्यांनी मला फेसबुक पेजवर फीडबॅक दिलाय की त्यांना महेश मांजरेकर यांच्या आयुष्याचा गप्पा ऐकायला खूप आवडतंय. आणि खरंच तुमचा हा फीडबॅक माझ्यासाठी खूप मॅटर करतो. सो त्यामुळे तुम्ही सुद्धा मला मेसेज करून नक्कीच फीडबॅक देऊ शकता. आर जे श्रुती रेड एफ एम, आर जे एस एच आर यू टी डबल आय आर ई डी एफ एम ह्या नावाने माझं फेसबुक पेज आहे, ह्याला शोधा, लाईक करा आणि मला इथे नक्की कळवा. ऑल राईट, तो कल मिलते हैं इसी लोकेशन पर कुछ और खास बातें लेकर, महेश मांजरेकर इनकी लाइफ की. ओनली ऑन लाइट्स कैमरा एक्शन 93.5 रेड एफ एम. बजाते रहो.